यिर्मयाह अध्याय 39. यहुदाचा राजा सिदकिया याच्या 9व्या वर्षात आणि 10व्या महिन्यात बाबेलचा राजा नबुखदनेस्सर आपले संपूर्ण सैन्य घेऊन यरुशलेम विरुद्ध चालून आला आणि त्यास वेढा घातला. सिदकियाच्या 11व्या वर्षाच्या आणि 4थ्या महिन्याच्या 9व्या दिवशी यरुशलेमच्या तटबंदीला भगदाड पडले. मग बाबेलच्या राजाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यरुशलेमेत आले आणि मधल्या दरवाजाजवळ बसले. नेरगेल शेरसर, समगार नबो व सरस्खिम हे महत्वाचे अधिकारी होते. नेरगेल शेसर हा उच्च अधिकारी होता आणि इतर सर्व बाबेलचे अधिकारी होते. असे झाले की जेव्हा यहुदाचा राजा सिदकिया आणि त्याच्या लढाऊ मनुष्यांनी त्यांना पाहिले, ते पळून गेले. ते रात्री राजाच्या बागेच्या वाट्याने नगरातून तटबंदीच्या 2 भिंतीमधल्या दारातून निघून गेले. राजा आराबाकडच्या मार्गाने निघून गेला, पण खासद्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून आणि यार्दन नदीच्या खोऱ्याच्या मैदानात येरिहो जवळ सिदकियाला गाठले. मग त्यांनी त्यास पकडले आणि हमात देशातील रिबला येथे बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याच्याकडे आणले. तेथे नबुखदनेस्सराने त्याच्यावर शिक्षा ठरवली. रिबला मध्ये बाबेलच्या राजाने सिदकियाच्या डोळ्या देखत त्याच्या स्वतःच्या मुलांना जीव मारले. त्याने यहुदातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा जीव मारले. मग त्याने सिदकियाचे डोळे काढले आणि त्यास बाबेलला नेण्यासाठी कास्य साखळ्यांनी बांधले. नंतर खासद्यांनी राजाच्या घराला व लोकांच्या घरांना आग लावली. त्याने यरुशलेमची तटबंदी फोडली. राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने नगरामध्ये राहिलेल्या लोकांस, जे लोक खासद्यांना सोडून गेले होते आणि जे कोणी नगरात उरलेले लोक होते त्यांना कैद करून बाबेलास नेले. पण राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने, ज्यांच्याजवळ स्वतःचे काहीच नव्हते, अशा गरीब लोकांस यहुदा देशात राहण्याची परवानगी दिली. त्याने त्याच दिवशी त्यांना द्राक्षमळे व शेते दिली. बाबेलचा राजा नबुखदनेस्सराने यिर्मयाच्या बाबतीत राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदानला ताकीद दिली होती. तो म्हणाला, त्याला घेऊन व त्याची काळजी घे, त्यास इजा करू नको, तो जे काही सांगेल ते त्यासाठी कर. म्हणून राजाच्या अंगरक्षकाचा प्रमुख नबूजरदान याने नबूशजबान या उच्च अधिकारी नेरगेल शेरसर या उच्च अधिकाऱ्याला आणि बाबेल राज्यातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवले. त्यांच्या मनुष्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्याच्या अंगणातून काढले आणि शापानाचा मुलगा अहिकाम याचा मुलगा गदल्या याने त्यास घरी न्यावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले. मग यिर्मयाह लोकांमध्ये राहू लागला. आता तो यिर्मयाह पहारेकऱ्यांच्या अंगणात कैदेत असताना परमेश्वराचे वचन यिर्मयाहकडे आले. ते म्हणाले, एबद मलेक, खुशीशी बोल आणि सांग, सैन्याधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा, मी माझी वचने या नगराविरुद्ध अरिष्टासाठी आणील आणि चांगल्यासाठी नाही. त्या दिवशी त्या सर्व तुझ्या समक्ष खऱ्या होतील, पण मी तुला त्या दिवशी वाचवीन असे परमेश्वर म्हणतो. आणि तू ज्यांना घाबरतोस त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही, कारण मी तुला खात्रीने वाचवीन. तू तलवारीने पडणार नाहीस, तुझा जीव तुला लूट असा होईल, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस असे परमेश्वर म्हणतो.